श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, काल 38वी ओवी घेऊन झाली. अप्रतिम अशी 38वी ओवी. ज्ञानदेव म्हणे तुझ माझा बोल ऐकणे, ते तळ हाता तळी मिठी देणे जयापरी. ज्ञानदेव चांगदेव हे दोन्ही खूप उच्च पातळीचे महान योगी होते. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चांगदेवांना की तुझं माझा बोल ऐकणे, मी बोलतो तू ऐकतो, हे कसं आहे तर तळ हाता तळी मिठी देणे जयापरी. तळ हातानेच तळ हाताला मिठी द्यावी, म्हणजे तळहाताच्या समोरच्या भागाने पार्श्वभागाला खुद्द मिठी द्यावी, असं तेव्हा शक्य आहे जेव्हा हे दोन्ही एक असतील. याचा अर्थ होतो की तू आणि मी दोघे भिन्न नाही. आज 39व्या ओवीच्या माध्यमातून आणखीन एक सिद्धांत प्रतिपादित करतील माऊली, नवीन सूत्र सांगतील. ते आज 39व्या ओवीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया आजच्या भागाला. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
श्री पंढरीनाथ महाराज की जय.
बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, की उजीवडे देखिजे उजिळा जीवी. बोलेची बोल ऐकिजे, शब्दाने शब्द ऐकावा. स्वादेची स्वाद चाखिजे, गोडीनेच गोडी चाखावी. की उजीवडे देखिजे उजिळा जीवी, किंवा प्रकाशानेच जणू प्रकाशाला पहावे. तसे हे ऐकणे, चाखणे आणि पाहणे, म्हणजे शब्द ऐकणे, गोडी चाखणे आणि उजेड पाहणे, हे त्यातला प्रकार आहे. शब्दानेच शब्द ऐकावा. तुझा माझा संवाद चांगदेवा, तुझा आणि माझा संवाद असा आहे की तो शब्दानेच शब्द ऐकावा, त्याचप्रमाणे गोडीनेच गोडी चाखावी आणि उजेडानेच उजेडाला पाहावे, तसा हा तुझा आणि माझा संवाद आहे. हे कसं शक्य होईल? जेव्हा उजेडच उजेड होईल, जेव्हा गोडीच गोडी बनेल, किंवा शब्दच शब्द होईल. आणि ही उच्च स्थिती केव्हा प्राप्त होईल? जेव्हा दोन संवादियाच्या मध्ये अंतर राहणार नाही. बतावणी करणारे दोघं किंवा संवाद करणारे दोघं जर एकच झालात, ते दोन नसून एकच झालेत, तर मग हे शक्य आहे. तर तुझा माझा संवाद म्हणजे शब्दानेच शब्द ऐकावा, गोडीनेच गोडी चाखावी, प्रकाशानेच प्रकाशाला पहावे, त्यातला संवाद आहे. म्हणजे संवादातील बोलणे ऐकण्यासाठी दुसरा कोणीतरी लागतो ना, परंतु इथे दुसरा कोणी नाहीच. तुझ्यात आणि माझ्यात मध्ये कोणी उपस्थित नाहीच. मग बोलण्यानेच बोलणे ऐकले तर मग काहीच झाले नाही. तर संत सत्पुरुष जे असतात, त्या संत सत्पुरुषांचे विषय भोगणे हे असे असते. कसे? जसे गोडीनेच गोडीला चाखावे आणि प्रकाशानेच प्रकाशाकडे पहावे. आत्मज्ञानी संत सत्पुरुष आपल्यासारखेच बोलतात, आपल्यासारखेच चालतात, आपल्यासारखेच पाहतात, ऐकतात, जगात वावरतात. ते सुद्धा डोळ्यानेच पाहतात, जिभेनेच स्वाद घेतात, परंतु त्यांचे जे विषय सेवन करण्याची पद्धत असते ते आमच्या तुमच्या सर्वसामान्यांपेक्षा निराळी असते. माऊली ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये ग्रंथाचा समारोप करताना शेवटीचे जे प्रकरण आहेत त्याच्यामध्ये एक फार सुंदर ओवी आहे. जिव्हा बोधली रसे कमळ सूर्यपणे विकासे चकोरची जैसे चंद्रमा झाले. जिव्हा म्हणजे जीभ बोधली रसे कमळ सूर्यपणे विकासे. तो सूर्य नसून तो कमळच झाला, कारण कमळ आणि सूर्य यांच्यामध्ये इतकं साम्य आहे की आपण त्या कमळाला सूर्य म्हणावं. चकोर आणि चंद्रमा यांच्यामध्ये इतका क्लोज संबंध आहे की चकोर दिसला की चंद्रमा दिसला म्हणावं. आपली जीभच रसरूप झाली, कमळच सूर्य झाले, चकोरच चंद्र झाले. जिभेला रस चाखण्यासाठी एखादा दुसरा पदार्थ असावा लागतो, तेव्हा त्या जिभेला कळते. आणि पदार्थ जीभ आणि पदार्थ हे दोन प्रकार असायला पाहिजे. त्याचप्रमाणे कमळाचे उमलणे हे सूर्यावर अवलंबून असते. मग कमळ आणि सूर्य हे दोघे झालेत. चकोराला चांदणे पिता येते. तर सर्वसामान्य व्यवहार असा द्वैतामध्ये चालतो. आपल्या तुपल्यासारख्या लोकांचा सगळा व्यवहार जो आहे तो द्वैतात चालतो. तिथे प्रत्येक ठिकाणी एकाहून अधिक लागते आपल्याला, कारण आपल्याला एकांताची सवयच नाही, एकटेपणाची सवयच नाही. आणि ज्यांना हे साधलं आहे, ज्यांना हे साधलं आहे की मी एक पवित्र शुद्ध आत्मा आहे आणि सगळं विश्व माझ्यासोबत आहे, मग त्याला कोणाचीच गरज नाही. तो मात्र एकांतात बसू शकतो, शांतपणे बसू शकतो, आपल्या आतमध्ये जाऊ शकतो, आतमधली यात्रा करू शकतो, ब्रह्मांडाशी एकरूप होऊ शकतो. पण जोपर्यंत आपण स्वतःला देह समजतो, व्याख्या कशी असते, सोशल सायन्समध्ये सगळ्यात सोपी व्याख्या दिलेली असते की मॅन इज अ सोशल ॲनिमल, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. इंग्रजीत म्हणतात मॅन इज अ सोशल ॲनिमल, ॲनिमल म्हटलंय बरं का. तर माणूस हा सामाजिक प्राणी म्हटल्यानंतर माणूस आणि माणसासोबत समाज आलाच, आणि जेव्हा समाज आला तर तिथे द्वैत झालंच. आणि म्हणून द्वैत झालं की मग तुलना आल्यात, अपेक्षा आल्यात, इच्छा आल्यात, द्वेष आला, मत्सर आला, या सर्व गोष्टी आपोआप आल्यात. पण या उलट जर का आपण आतमध्ये जायला शिकलो, निरांजनी आम्ही बांधिले घर, ते निरांजन घर बांधायचं शिकलो, तर मग आपल्याला त्या चैतन्याचा आस्वाद घेता येतो. आणि चैतन्याला अनुभव करण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरजच नाही आहे. एकांतात एकट्याचीच गरज आहे, आणि तो एकटाच सगळ्या विश्वाशी संवाद करू लागतो, अशी ती गंमत आहे. पण हे कोण कोणाला सांगणार, प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय आहे. हजार वेळा जरी या ग्रुपवर सांगितलं की ध्यान करा ध्यान करा ध्यान करा, तरी लोक करतात का? नाही. तर ही मेडिटेशनची पावर आहे. त्याच्याने हे कळेल की एकांतात एकटा असून अनंतासोबत तो कनेक्टेड आहे, आणि समाजात अनंतात असून सुद्धा तो एकटाच आहे. म्हणून ही जी पद्धत आहे, गोडीनेच गोडी चाखायची, स्वादेची स्वाद चाखीजे, बोलेची बोल ऐकीजे, की उजिवडे देखीजे उजिडा जेवी, हे ज्या पातळीवरून संवाद होत आहे माऊली ज्ञानेश्वरांचा आणि चांगदेवांचा, ती ही उच्च पातळी आहे. पण अमृतानुभवमध्ये काय म्हणतात, जीवा बोधली रसे कमळ सूर्यपणे विकासे चकोरची जैसे चंद्रमा झाले. पण प्रत्येक ठिकाणी दोन आपल्याला लागतात, म्हणून तिथे द्वैत होते. परंतु अद्वैतामध्ये असा व्यवहार नसतो. जीभच जर पदार्थाचा रस झाली, कमळच जर सूर्य बनले, किंवा चकोरच जर चांदणे झाले, तर असा व्यवहार करायला कळायला फार अवघड आहे. अहम ब्रह्मास्मी किंवा अहम ब्रह्म या बोधामध्येच असा व्यवहार घडतो. म्हणजे मी स्वतःच ब्रह्म आहे, स्वतः सिद्ध मी ब्रह्म आहे, मीच ब्रह्मस्वरूप आहे, मीच एक पवित्र आत्मा आहे, मीच त्या परमात्म्याचा अंश आहे, ही हा अनुभव यायला खूप मोठी साधना लागते. निरंतर सत्संग लागतो. मीच आत्मरूपाने सर्वत्र भरलेला आहे या बोधामध्ये अद्वैतातील व्यवहार घडत असतो. जिवे आपली चवी चाखणी चक्षू निजबुबूळ देखणी आहे तयासे निरीक्षणी आपुले पै. पुरुषोत्तम योगाच्या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलं, जिवे आपली चवी चाखणे चक्षू निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै. हे भोगणे म्हणजे स्वादानेच स्वाद चाखायचा आहे, बोलण्यानेच आपले बोलणे ऐकायचे आहे आणि आपल्याच जिभेने आपलीच चव घ्यायची आहे, आपल्याच डोळ्याने आपले बुबुळ पाहायचे आहे. याच्यामध्ये आपणच आपल्या आत्मसुखाला कसे भोगता येते ही अद्वैतातील सुखभोगाची स्थिती आत्मज्ञानी सत्पुरुषांनाच कळू शकते. हा आत्मानंदाचा भोग आहे आणि हा आत्मानंदाचा भोग ते ज्ञानी पुरुष भोगत असतात, म्हणून ते सदैव आनंदी असतात, नेहमी आनंदाच असतात. एका राज्यामध्ये एक साधू होता. तो साधू गावाच्या एका कोपऱ्यामध्ये आनंदाने राहायचा. त्याच्याकडे आपली सामुग्री म्हणून अशी काहीच नव्हती. अंगावर जे कपडे ते कपडे, वाढलेली दाढी, पण कमालीचा आनंद त्याच्याजवळ होता. लोक येऊन बसायचे, त्यांच्याकडे पाहायचा, बोलायचा, कोण काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष पण नसायचं, पण लोकांकडे पाहून आनंदी तो असायचा आणि त्याच्याकडे लोक पाहून लोकांना फार आनंद मिळायचा. लहान लेकरं अवतीभोवती खेळायची, कुत्रे मांजरं त्याच्या अवतीभोवती यायची, सगळे आनंदी असायचे. असं वाटायचं की इथे दुःख कुठंच नाही, अवतीभोवती लांब लांबपर्यंत कुठेच काही दुःख नाही आहे. त्या राज्यामध्ये त्याची ख्याती खूप पसरली. एकदा राज्याचा राजा फार काळजीत होता, फार दुःखात होता. दुःख कसलं तर त्याला पुत्रसंतती नव्हती, पुढे आपल्या राज्याचं काय होईल अशी त्याला खंत होती. खूप दुःखी असायचा. एकदा दुःखी होऊन त्याचा जो कॉन्फिडेंट असा जो मंत्री होता त्याच्याशी राजा बोलू लागला की हे बघा मंत्री, माझ्याकडे सगळं काही आहे, मुलगा नसल्यामुळे मी खूप दुःखी आहे, मला कुणी वारसदार नाही, या राज्याला राजकुमार नाही, युवराज नाही, पुढे कसं व्हायचं याची मला खूप खंत लागून राहिलेली आहे. तर तो नेहमी दुःखी राहायचा, महिने, दोन महिने, तीन महिने फारच दुःखात बुडल्यानंतर एक दिवस त्या मंत्र्यांनी त्याला सांगितलं की महाराज, आपल्या राज्यामध्ये एक साधू आहे, तो खूप आनंदी असतो, माहीत नाही कशाचा त्याला आनंद आहे, पण लोक त्याच्याजवळ जातात, त्याच्याजवळ बसतात, त्याच्याशी गप्पा करतात, तो लोकांशी काय बोलतो लोकांना समजत पण नाही, पण लोक जी इच्छा घेऊन त्याच्याकडे जातात ती इच्छा लोकांची पूर्ण होत असते, म्हणून त्याच्याकडे फार गर्दी असते, लोक येतात जातात अवतीभोवती. आणि नुसते माणसंच नाही तर कुत्रे मांजरं पशुपक्षी सगळेच त्याच्या अवतीभोवती असतात. राजाला फार आश्चर्य वाटला. तर राजा म्हणाला, मला पण घेऊन चला. तो मंत्री त्याला राजाला घेऊन आला. साधू सकाळची वेळ होती, दुपार सकाळ आणि दुपारच्या मधली वेळ होती आणि तो साधू एका बैलगाडीच्या सावलीत, बैलगाडी अशी झुंपलेली होती, झुंपलेली म्हणजे बैलगाडी उभी होती पण अवतीभोवती ऊन असल्यामुळे तो साधू त्या सावलीत, त्या बैलगाडीच्या सावलीत, बैलगाडीच्या खाली दोन चाकांच्या मध्ये जाऊन बसलेला होता आणि छान जोराजोरात हसत होता. ऊन होतं म्हणून अवतीभोवती खूप जास्त लोक नव्हती, पण राजा आणि तो मंत्री त्याच्याकडे गेला. तर राजाला पाहून त्याला काहीच वेगळं वाटलं नाही, तो आपल्या ठिकाणी जसा बसला होता तसाच बसला. राजाला पाहता क्षणीच त्याने मंत्राला म्हटलं की हा कसा साधू आहे, याला साधं समजत नाही की राजा आला आहे, तर येऊन बाहेर यावं, नमस्कार करावं, अभिवंदन करावं, अभिनंदन करावं, अभिवादन करावं. तर मंत्री म्हणाले की तो साधू आहे, त्याला हे कसं काय करणार. तरी तो जोरात हसत होता. त्या मंत्र्यांनी नमस्कार केला त्या साधूला. साधूला नमस्कार कशाचा पाहिजे, त्या तो तर अमानित्व अदंबित्व त्यातला साधू होता, त्याला त्या नमस्काराशी काही घेणं देणं नव्हतं. तो बसला होता तिथे. त्यांनी सांगितलं की या राज्याचा राजा तुम्हाला भेटायला आलेला आहे इथे. तर तो जोरात हसला. तो म्हटला हा कसला राजा, हा तर फकीर आहे. हे ऐकल्यानंतर राजाला आणखीनच जास्त ताप आला, संताप आला. आणि तो एकदम रागवला त्या साधूवरती. माइंड युअर लँग्वेज, आपल्या शब्दांकडे लक्ष दे, काय बोलतोस, तुला माहिती आहे का कोणाशी बोलतोस. तो जसा हसत होता तसाच हसत राहिला. मग राजाने ठरवलं की याची परीक्षाच घ्यायची आता. तर राजा त्याला म्हणला की तू साधू आहेस ना, तर सांग मला स्वर्ग आणि नरक याच्यामध्ये काय फरक आहे. तर तो साधू जो होता तो हसला जोरात, काहीच बोलला नाही. परत राजा जोरात म्हणाला की तू मला सांग याच्यामध्ये काय फरक आहे. तो म्हणला राजा तू मूर्ख आहेस, तू गाढव आहेस, तू बुद्धू आहेस, तुझ्यासारखा तुच्छ कोणी नाही. हे ऐकून राजाला खूप भयंकर संतापाला राग आला आणि राजाने मॅनमधून आपली तलवार काढली की याचं मुंडका आत्ताच्या आत्ता छाटतो. जशी त्यांनी तलवार काढली, साधू म्हणला ज्या नरकाबद्दल तू विचारतो ना राजा, तो नरक हाच आहे, तुझी माझी ओळख नाही. तू राजा म्हणून माझ्याजवळ येऊ पाहतो आणि अपेक्षा करतो की तुला आनंद होईल, तर तुझा क्रोधावर काहीच ताबा नाही. इतका तुझा क्रोध की माझ्यासारखा भिकारी, माझ्यासारखा साधू ज्याच्याकडे काहीच नाही आहे, त्याच्यावर सुद्धा तुझी तलवार उगारण्याची तयारी आहे. स्वतःबद्दलचं थोडंसं सुद्धा ऐकून घ्यायला, क्रिटिसिझम ऐकून घ्यायला तू तयार नाही, स्वतःची निंदा थोडी ऐकून घ्यायला तयार नाही. आणि एका निरपराध निशस्त्र साधूवर तू शस्त्र उगारतोस, तर खरा नरक हा आहे. हे क्लिअर इंडिकेशन आहे नरकाचं. राजाला खूप पश्चाताप झाला. राजाने तलवार आतमध्ये ठेवली आणि तिथे दंडवत प्रणाम करण्यासाठी पूर्ण जमिनीवर लोटांगण घालून त्या साधूला दंडवत प्रणाम केला. साधू म्हणाला राजा उठ, हा जो तुझा विनम्रतेचा भाव आहे याचंच नाव स्वर्ग आहे. स्वर्ग काही वेगळा नाही आहे. तुला जर पश्चाताप होऊन पूर्ण तू नतमस्तक व्हायला तयार आहे, इतकं तुझं समर्पण दृढ असेल, तर तुझा स्वर्ग दुसरीकडे नाही आहे. तर स्वर्ग नरक ह्या रिलेटिव्ह गोष्टी आहे, याचा काही संबंध नाही आहे. खरा आनंद हृदयाच्या आतमध्ये आहे. ज्या गोष्टीसाठी तू दुःखी आहेस ते दुःखाचं कारणच नाही आहे. आनंद हा आपल्या हृदयी असतो. असे जे ज्ञानी आणि आत्मानंदी पुरुष असतात ते असाच आनंदाचा भोग घेत असतात. ज्ञानी सत्पुरुष आणि ऑर्डिनरी ह्युमन बीइंग यांच्यामध्ये हाच एक फार मोठा फरक असतो. आणि बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाखीजे, की उजीवडे देखीजे उजिडा जेवी. तो जो साधू होता त्यालाच शब्दातला शब्द ऐकता ऐकण्याची क्षमता होती. स्वादाचा स्वाद, गोडीची गोडी तो चाखू शकत होता आणि प्रकाशातला प्रकाश तो पाहू शकत होता. म्हणून अशा उत्तम योग्यतेची गोष्ट माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना या ओवीच्या माध्यमातून सांगत आहे. थांबायच्या आधी एकदा ही ओवी घेऊ आणि याचा उरलेला भाग उद्या पुढे कंटिन्यू ठेवू. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, की उजीवडे देखिजे उजिळा जेवी. अशी ही चांगदेव आणि ज्ञानदेवामधला हा संवाद, जो शब्दानेच शब्द ऐकावा, गोडीनेच गोडी चाखावी, प्रकाशाने प्रकाश पहावा, असा हा उच्च प्रतीचा संवाद उद्यासुद्धा आपण त्याच्यावरचं विश्लेषण सुरू ठेवूया.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.